राम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। जानेवारीच्या शेवटच्या रविवारी आपलं प्रवचन झालेलं होतं, त्यानंतर 2 फेब्रुवारीला आपला स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांचा संयुक्त वर्धापन दिन उत्सव आपण SP कॉलेजमध्ये लेडी रवाबाई सभागृहात साजरा केला। त्या कार्यक्रमामुळे सकाळचं प्रवचन झालं नाही। 9 तारखेला त्याच्यानंतर केंद्राची सुट्टी चालू असल्यामुळे प्रवचन झालं नाही। आज 16 तारीख आज आपल्या प्रवचनांना सुरुवात झाली। तरी देखील ही सुट्टीची परंपरा थोडीशी पुढे चालू राहणार आहे। जसं पुढच्या रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा भुगाव मध्ये असल्यामुळं आजचं प्रवचन झाल्यानंतर पुढच्या रविवारी परत प्रवचन नाही। शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस केंद्र नाहीत। त्याच्या पुढच्या रविवारी प्रवचन आहे म्हणजे 2 मार्चला प्रवचन होईल आणि परत 9 मार्चला मी परगावी जाणार असल्यामुळं प्रवचन नाही। तसं पाहायचं झालं तर आजच्या प्रवचनानंतर 15 दिवसांनी एक प्रवचन आणि त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसांनी पुढचं प्रवचन आणि मग मात्र आपलं हे प्रवचनाचं सत्र नियमित चालू राहील। आजच्या प्रवचनापासून ध्यान योगासंबंधी भगवद्गीतेमध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया आलेली आहे हे सांगायला मी सुरुवात करणार आहे। त्यालाही कारण झालं जीवनमुक्ताची लक्षणं चाललेली असताना भगवंतांनी ध्यानाचा उल्लेख केला। काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां, असं भगवंत म्हणाले। आणि त्याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ही स्थिती जीवनमुक्ताची कशी होते हे संक्षेपाने मी सांगतो असं या श्लोकावर निरूपण केलं। ती पुढच्या श्लोकाची प्रस्तावना होती आणि पुढचे ध्यानाचे 2-3 श्लोक भगवंतांनी सांगितले। स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो इत्यादी। आणि त्यानंतर आत्मसंयमन योग म्हणून 6वा अध्याय भगवंतांनी सांगितला। 6वा अध्याय झाल्यानंतर पुन्हा भगवंतांनी 8व्या अध्यायामध्ये ध्यानाचा उल्लेख केला। भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं ध्यान प्रत्येक ठिकाणी परिपूर्ण असलं तरी देखील प्रत्येक वेळेला काही नवीन गोष्टी सांगितल्या आणि जुन्या सांगितलेल्या काही सांगितल्या गेल्या नाहीत। त्या जर एकत्रित केल्या, त्याचा एक क्रम निर्माण केला, तर आपोआप ध्यानाची प्रक्रिया जे ध्यान आपण करतो तीच प्रक्रिया तयार होते। बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात असं होतं की या संप्रदायाचं जे ऋण आहे आपल्याला अनुग्रह झाला, त्या तऱ्हेने गुरु ऋण आणि पूर्वसुरींचं ऋण आहे ते ऋण ध्यानाबद्दल सांगोपांग निरूपण करून आपण काही प्रमाणामध्ये तरी त्याच्यातून मोकळं होण्याचा प्रयत्न करावा. माग एकदा सत्संगामध्ये माया अपार्टमेंट मध्ये सत्संग असताना गुरुवारी मी असा मनोदय व्यक्त केलेला होता की सोहम ध्यान साधनेची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर मला एखादा ग्रंथ लिहायचा आहे आणि योगायोग असेल तिथं स्वामीजींचा जो वर फोटो होता तिथून एक फूल माझ्या अंगावर पडलं. सगळ्यांनी पाहिलं, मलाही काहीतरी पडल्यासारखं जाणवलं. तेव्हा मी म्हटलं की खरं तर हे स्वामीजींचे मला आशीर्वाद मिळाले, असा भाव माझ्या मनात पटकन निर्माण झाला. कधी कधी योगायोग म्हणून जरी पाहिलं तरी देखील त्या योगायोगाने अनुकूल वृत्ती मनामध्ये निर्माण होते, तशा प्रकारची घटना घडली. मानवी जीवन जे सुख दुःखांनी भरून राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कर्म ही अपरिहार्य आहेत, अनेक नातेसंबंध निर्माण होतात, कर्म करण्याचा उद्देश देखील विषय सेवन असा पुढे पुढे निर्माण होतो. कालांतराने इंद्रिय विषय सेवन करण्याचं कमी करतात, जीवनाचा रस ही कमी झाल्यासारखा वाटतो. खरं सुख ज्याच्यामध्ये आहे अशी कल्पना होती आणि त्या प्रकारे वर्तन चालू होतं तर ते जीवन जवळपास बंद होतं. उदाहरणार्थ खाण्यामध्ये रुची वाटेनाशी होते, एकतर फार आहार जात नाही, प्रकृतीच्या तक्रारी निर्माण होतात, त्यामुळे खाण्यासारखा एक मोठा विषय बाजूला पडतो, पाहण्याचा विषय देखील असाच बाजूला पडतो. अंगात जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत प्रवास करू शकतो, ती शक्ती निघून गेली की प्रवास होईन असा होतो, अर्थात पाहण्याचं सुख त्या सुखापासून तो वंचित होतो. लोकांमध्ये मिसळू देखील शकत नाही. मुंजीला अथवा लग्न कार्याच्या वेळेला घरातली वृद्ध मंडळी त्यांना झेपत नसताना देखील आवरून कार्याच्या ठिकाणी येतात आणि सर्वांना भेटण्याचं सुख घेतात असं आपण पाहतो. ती ताजीतवाने टवटवीत होतात पण एरवी त्यांना जाता देखील येत नाही, कुठं जाता येता देखील येत नाही. ऐकण्याच्या सुखाचं देखील तसंच होतं, एकतर कान असहकार्य करतात आणि सर्वच विषय बाजूला पडतात. अशा वेळेला व्यक्तीला प्रश्न निर्माण होतो की आपलं जीवन, जे जीवन सुखाकरता म्हणून आतापर्यंत आपण आक्रमिलं ते जीवन सुख देतच नाहीये. आणि आत्ता कल्पना येणार नाही, जसं कुमार अवस्थेमध्ये तारुण्याची कल्पना येत नाही तसं तारुण्य स्थितीमध्ये वृद्धत्वाची कल्पना येत नाही, पण ही प्रत्येक स्थिती गाठायचीच आहे. अशा वेळेला मानवी जीवनाचं खरं इति कर्तव्य काय असेल आणि त्या प्रकारे आपण जीवन जगलो नाही अशा प्रकारची रुखरुख निर्माण होते. परमार्थ विचार हा देखील मानवी जीवनाची जी परिपूर्णता आहे ती परिपूर्णता वर्णन करण्यासाठी आणि त्या परिपूर्णतेचं जीवन आपण जगावं म्हणून निर्माण झाला. आपलं जीवन आनंदमय होण्यासाठी म्हणून आत्मविचार आहे. आत्मविचाराचं दुसरं कोणतंही उद्दिष्ट नाही. आत्मविचारात सत्यता आहे, जसं विषयामध्ये थोडीशी सत्यता आहे आणि दुःख आहे तसं आत्मविचारामध्ये सत्यता आहे आणि अत्यंतिक सुख आहे. परमार्थ हा जीवन आनंदाने जगायला शिकवतो. तेच जीवन ज्या जीवनाचा मगाशी मी उल्लेख केला, तेच जीवन आनंदाने जगण्याची कला ही त्या जीवनात नाही, ती परमार्थाच्या जीवनामध्ये आहे. पण परमार्थ देखील एकांगी फक्त परमार्थ करता असं शास्त्रांनी सांगितलेलं नाही. कुर्वन नेवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा असं शास्त्र म्हणतं, उपनिषद म्हणतं. कर्म करत करतच 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी, अर्थात कर्म करत असताना सर्व प्रकारची कर्म, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, जी काही आपल्या वाट्याला आलेली असतील ती कंटाळा न करता, आळस न ठेवता, कर्तव्य भावनेने, उत्साहाने अशी करत राहावीत. परमार्थ विचारामध्ये ज्याप्रमाणे भक्ती विचार आहे, ज्ञान विचार आहे, कर्म विचार आहे, तसाच ध्यान विचार देखील परमार्थामध्ये अंतर्भूत आहे. कर्म, भक्ती, ज्ञान आणि ध्यान या चौपाईवर खरं म्हणजे परमार्थ तोडला जातो, पेलला जातो. याच्यातलं काहीही काढून चालत नाही. भक्ती म्हणजे रूढ अर्थाने भक्ती, ईश्वर प्रेम, ईश्वर पूजा, अशा अर्थाने मी भक्ती हा शब्द वापरतो आहे. ज्ञान म्हणजे आत्मविषयक ज्ञान. कर्म म्हणजे विहित कर्म, वाट्याला आलेली स्वधर्म कर्म. ही सर्व आत्मकल्याणाची सामग्रीच समजली जाते, यांनी आत्मकल्याण होतं. त्याच्या बरोबरीनेच ध्यानाचा अभ्यास किंवा योगाचा अभ्यास हा देखील आत्मकल्याणाच्या सामग्रीमध्येच जमा होणारी गोष्ट आहे. भक्ती, ज्ञान, कर्म ही सुरुवातीला जरी सोपी वाटली तरी देखील वाटतात तितकी ही सोपी नाही. भक्तीचं जे तत्व आहे, कर्माचं जे तत्व आहे, अथवा ज्ञानाचं जे तत्व आहे, त्या तत्वाचा जर विचार केला तर ही साधनं तशी कठीणच आहेत. भक्तीचा लाभ तर असं म्हणतात की जन्मोजन्मीचं पुण्य असेल तरच भक्तीचा लाभ होतो, प्रेमाचा उदय त्याच्याशिवाय होत नाही. व्यक्ती तर्क चालवू शकते पण प्रेम निर्माण होणं कठीण. ज्ञानाचा जर विचार केला तर साधं व्यावहारिक ज्ञान देखील सहजासहजी मिळताना दिसत नाही. तर पारमार्थिक ज्ञानाची गोष्ट फारच दुर्मिळ. कर्ममार्ग देखील सोपा नाही, कारण कर्ममार्गामध्ये प्रलोभन खूप आहेत. कर्म करत असताना इंद्रिय विषयांमध्ये अडकण्याची आणि त्यामुळे देहबुद्धी वर्धिष्णू होण्याची फार मोठी शक्यता असते. तिथं जी प्रलोभन आहेत ती प्रलोभन स्वधर्म कर्मापासून वारंवार च्युत करतात अशी अडचण आहे. असं असल्यामुळं कर्म, भक्ती आणि ज्ञानाची बीज खऱ्या अर्थाने योगाभ्यासाचं जर खत पाणी घातलं गेलं तरच आपल्या अंतःकरणामध्ये मुरतात. कर्म, भक्ती, ज्ञान ही साधनं जशी दुर्लभ आहेत तसाच योग देखील एका परीने म्हटलं तर सोपा, पण म्हटलं तर कष्टप्रद, पण कष्ट साध्य असा समजला जातो. अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनी योग सिद्ध होतो. योगाच्या अभ्यासाचं प्राप्तव्य मुख्यतः ब्रह्मात्मैक्य भावनेचा अनुभव घेणं किंवा अनुभूती घेणं, प्रत्यक्ष साक्षात प्रत्यय घेणं याकरता योगाचा अभ्यास आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म, ब्रह्मैवाहमस्मि, अहम् ब्रह्मैवास्मि, अहम् ब्रह्मास्मि, सोहम् हंसः, हंसः सोहम्, शिवोहम्. अशी जी भावना, त्या भावनेला ब्रह्मात्मैक्य भावना असं म्हणतात. याचा अर्थ देखील सर्वत्र खरोखरच परमात्मा भरून राहिलेला आहे. आपल्यालाही न वगळता आपल्या सकट सर्व जगतामध्ये परमात्माच भरून राहिलेला आहे. ब्रह्मच मी आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी तो आहे किंवा तो मी आहे, मी शिवस्वरूप आहे. योगाच्या अभ्यासाने आत्मशुद्धी घडते. आत्मशुद्धी घडते याचा अर्थ मन शुद्ध होतं, ज्याला आत्मसमुदाय असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मन येतं, मन शुद्ध होतं, चित्त निर्मळ होतं, अंतःकरण शुद्धी होते, बुद्धी शुद्ध होते आणि अग्र होते. दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिभी. अग्र आणि सूक्ष्म अशा बुद्धीलाच आणि शुद्ध बुद्धीला, स्थिर बुद्धीला परमात्मा प्राप्तव्य असतो. आत्मविशुद्धी हा योगाच्या अभ्यासाचा एक हेतूही आहे, पण त्याच्या अंती आत्मप्राप्ती हे योगाचं फलित आहे. चित्तशुद्धी झाल्यामुळं आत्म्याचं चिंतन घडतं. एरवी चित्त अत्यंत जड असतं आणि ते नेहमी कर्माचं चिंतन करतं अथवा विषयाचं चिंतन करतं, संसाराचं चिंतन करतं. असं असल्यामुळं हे चित्त तुमची इच्छा असली तरी आत्मचिंतन करायला सक्षमच नसतं. इच्छा असणं निराळ आणि चित्ताच्या ठिकाणी ते सामर्थ्य असणं निराळ. साधकाची अडचण हीच असते की साधक चिंतन करू शकत नाही, कारण चिंतनही विषय हा भौतिक किंवा लौकिकच त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो. याचं कारण ही असं की ते चित्त तशा प्रकारचं चित्त करण्यासाठी सक्षम नसतं, कमकुवत असतं. अंतःकरण शुद्धी साधल्यामुळं दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा अशा प्रकारचे दैवी भाव त्या अंतःकरणामध्ये वस्ती करून राहतात. की ज्या भावाला हाताला धरून परमात्मा प्राप्ती ही सुलभ जाते. जसं कठोरता, कठीणता, तोडून टाकण्याची वृत्ती, स्वार्थ वृत्ती अशी जर अंतःकरणामध्ये असेल तर त्याचे जे परिणाम होतात ते परिणाम आणि तुलनेने दया, क्षमा, शांती, प्रेम यांनी जर अंतःकरण तयार झालं तर याच्यामध्ये महद अंतर पडतं. योगाच्या अभ्यासाने ते घडतं. योगाच्या अभ्यासाने मनशुद्धी होते. मनशुद्धी होते याचा अर्थ मन सत्वयुक्त होतं. मन हे रजोगुणी आहे. तसं जर पाहायचं झालं तर रजोगुणाच्या खांदी तरळत असे जे, असं मनाचं वर्णन जे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे ते मुख्यतः रजोगुणी, पण सत्व आणि तम हा देखील मनाचा एक भाग आहे. अशा प्रकारे तम आणि रज या गोष्टी बाजूला सारणं आणि सत्वगुण मनामध्ये उदित होणं हे योगाभ्यासामुळं साधतं. मन शुद्ध होतं, तसंच बुद्धी देखील अग्र होते. त्यामुळे ती परमात्म्याशी तदाकार होण्यासाठी अत्यंत सक्षम किंवा योग्य अशी होते. योगाच्या अभ्यासाने पुढं चित्ताला अचित्त दशा, मनाचा मनोलय म्हणजे निर्विचार शून्यता प्राप्त होणं, बाह्य अहंतेचा नाश घडणं अशा प्रकारच्या प्रक्रियेतून साधक जातो. आणि अविनाशी म्हणजेच सत्स्वरूप, जाणीवरूप म्हणजेच चित्स्वरूप, आनंद अथवा सुख अथवा प्रेम अथवा शांती स्वरूप असा परमात्म भाव साधकाच्या ठिकाणी उदित होतो. ध्यानातली ही जी प्रचिती आहे या प्रचितीलाच ब्रह्मात्मैक्य भावना असं म्हणतात. या भावनेलाच सोहम भाव असं म्हणतात. पुढे ध्यानामध्ये असणारी ही भावना ध्याना व्यतिरिक्त जागृतीमध्ये देखील राहते. एवढंच नव्हे तर स्वप्न आणि सुषुप्तीच्या वेळेला देखील ती स्फुरायला सुरुवात होते. अशा वेळेला ब्रह्मात्मैक्य भावना ध्यानामध्ये जी किंचित निर्माण झालेली असते ती हळूहळू दृढतम अशी व्हायला लागते. योगाच्या अभ्यासाचं हेच फलित आहे. फक्त ध्यानाचं सुख हे योगाच्या अभ्यासाचं फलित नाही, तर योगाच्या अभ्यासानी यत स्वप्न जागर सुषुप्ती मवैती नित्यम तत् ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघाः. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती यावेळेला देखील जे अहम स्फुरण असतं, ध्यानाच्या वेळचं अहम स्फुरण, आपण परमात्मा आहोत हे जसं अनुभवतं तसं ते जागृतीच्या स्वप्नाच्या आणि सुषुप्तीच्या वेळेला देखील जर अनुभवायला लागलं तर साधक खऱ्या अर्थाने ब्रह्मभावनेमध्ये स्थिर होतो. याचा अंतिम परिणाम म्हणून मग कर्म, भक्ती, ज्ञान या आत्मज्ञानाची जी अन्य सामग्री आहे त्यावेळेला देखील ब्रह्मात्मैक्य भावना टिकून राहायला मदत होते. एरवी नाम घेत असताना मन फिरतं, योगाखेरीज नामाच्या वेळेला देखील मन स्थिर होणं कठीण आहे. भक्तीच्या वेळेला देखील मन फिरतं, भक्ती निरस वाटायला लागते, पूजा निरस वाटायला लागते, पूजेत प्रेम निर्माण होत नाही. आणि ज्ञानाचा विचार हा तर्कट निर्माण करतो. परमार्थामध्ये शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्म प्रचिती असे शब्द वापरले जातात. या तीनही प्रचिती एक अशी भावना निर्माण होणं, असा अनुभव येणं म्हणजे परमार्थाची सिद्धता असं समजलं जातं. खऱ्या आनंदामध्ये म्हणजे आत्मानंदामध्ये जर अवगाहन करायचं असेल तर या तीनही प्रचितींच्या एक प्रकारे त्रिवेणी संगमावर पोचणं आणि तिथं अवगाहन करणं हे गरजेचं आहे. त्याच्याकरता शास्त्र प्रमेय जरूर ढुंडाळावीत. शास्त्राचा अभ्यास केल्याखेरीज आपल्या विचारांना, बुद्धीला खरी दिशा मिळणं कठीण जातं. कारण आपल्या ठिकाणी जी बुद्धी असते अथवा विचार असतो तो आपल्या प्रकृतीतून निर्माण होतो. तो शास्त्राला अनुकूल आणि शास्त्र संमत असेल असं संभवत नाही. असं असल्यामुळं आपले विचार आणि आपली बुद्धी ही शास्त्राला अनुकूल अशी करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याच्याकरता शास्त्र वाचावीत. उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता ही शास्त्र वाचून आपल्या विचाराची दिशा ठरवणं गरजेचं आहे. आणि शास्त्राचे जे सिद्धांत आहेत तर ते सिद्धांत लक्षात ठेवावेत. शास्त्रांना काय सांगायचं आहे तर ते खऱ्या अर्थाने आपण जीवनात उतरवण्याचा निश्चय करणं हेही गरजेचं आहे. याला शास्त्र प्रचिती असं म्हणतात. शास्त्र प्रचिती नंतर जर मोठ्या भाग्यानी आपल्याला सद्गुरू मिळाले तर सद्गुरूंच्या ठिकाणी ती शास्त्र प्रचिती शोधावी. सद्गुरूंच्या ठिकाणी शास्त्र प्रचितीचा पडताळा येतो. सद्गुरूंचं चालणं, बोलणं, पाहणं, विचार करणं, त्यांचा उपदेश, या सर्व गोष्टीमध्ये शास्त्र प्रचितीची एकवाक्यता गुरु प्रचितीशी आढळायला सुरुवात होते. शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती नेहमीच मिळती जुळती असतात. अशा रीतीने शास्त्र प्रचिती आणि सद्गुरूंकडे जाऊन गुरु प्रचिती देखील शास्त्र प्रचिती सारखीच आहे हे ओळखल्यानंतर किंवा हे समजल्यानंतर स्वतःच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि त्या अनुभवापर्यंत आपण पोचावं याला आत्मप्रचिती असं म्हणतात. आणि नेहमीच शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती यांचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हाच कोणत्याही गोष्टीचं फलित सिद्ध होतं. आम्ही मध्यंतरी काही मंडळी नाशिक जवळ सिन्नरला आपल्या पोफळे काकांची एक फॅक्टरी आहे, दोन त्यांच्या तिथं फॅक्टरी आहेत, त्याच्या एका फॅक्टरीचं उद्घाटन होतं त्याच्या आधी आम्ही तिथं गेलो होतो ती सगळी प्रक्रिया पाहिला. तर रासायनिक प्रक्रिया केली की विशिष्ट धातू एक्स्ट्रॅक्ट करता येतो हे शास्त्रामधून त्यांना समजलं. विशिष्ट केमिकल रिएक्शननी तो धातू एक्स्ट्रॅक्ट करता येतो हे शास्त्रामधून वाचून समजलं, केमिकल इंजिनिअरिंग मधून कळलं. हे होण्यासाठी तो कसा मिळवावा ते वाचावं लागतं, पण वाचल्यानंतर देखील प्लांट उभारता येत नाही ही अडचण आहे. त्याच्यासाठी तज्ञाकडून आराखडा घ्यायला लागतो. त्यांनी कोण जे तज्ञ होते त्या विषयाचे त्यांच्याकडून त्याचा आराखडा घेतला, हा सगळा प्लांट कसा करावा याचा सल्ला घेतला आणि रासायनिक प्रक्रियेतून तो धातू मिळवण्याचं समजलं आणि तज्ञाकडून जरी आराखडा घेतला तरी तसा प्लांट उभारून आणि स्वप्रयत्नांनी तो चालवूनच मग जसा धातू निष्पन्न होतो त्याच्याशिवाय होत नाही. तसं शास्त्र प्रचितीवर थांबता कामा नये, गुरु प्रचितीवर थांबता कामा नये, कारण शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती एक आहेत असं समजल्यामुळे तुम्हाला लाभ काही नाहीये. जसं जे उपनिषद म्हणतात तेच ज्ञानेश्वर महाराज कसं म्हणतात ते बघा, असं म्हटल्यामुळे आपल्याला काय फायदा आहे. जे उपनिषद म्हणतात, जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते स्वामीजी म्हणतात असं समजल्यामुळे आपल्याला काय फायदा आहे. आणि तसंच स्वामीजींचं वर्तन आहे असं दिसल्यामुळे देखील आपल्याला काय फायदा आहे. जोपर्यंत ते विचार आपल्या ठिकाणी उतरत नाहीत आणि तशा प्रकारचा आचार करण्याची कला आपल्याला संपादन होत नाही तोपर्यंत परमार्थ हा अर्धवटच राहतो. असं असल्यामुळं योगाच्या अभ्यासाचं प्राप्तव्य हे ब्रह्मात्मैक्य भावना असलं तरी देखील शास्त्र प्रचितीनी, गुरु प्रचितीनी आणि आत्मप्रचितीनी त्याचा आपण आपल्या ठिकाणी अनुभव घेणं हे गरजेचं आहे. हा जो योग किंवा योगाचा अभ्यास म्हटलेला आहे या अभ्यासाची 8 साधनं शास्त्रांनी सांगितलेली आहेत. योगाचा अभ्यास हा शास्त्रीय अभ्यास आहे. 6 शास्त्रांमध्ये योगशास्त्र हे अनुभूती करता असणारं एक प्रधान शास्त्र आहे. तसंही पाहायचं झालं तर उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत किंवा उपनिषद आणि त्याच्या जोडीला योगशास्त्र एवढीच साधकाला अधिक उपयोगाची अशी आहेत, बाकी अभ्यासाकरता आहेत. या 8 साधनांमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंग सांगितलेली आहेत. भगवद्गीतेमध्ये आपण भगवद्गीतेच्या अंगाने ध्यानाचा अभ्यास पाहणार आहोत याचा कुठेही थेट उल्लेख नाही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा भाषेमध्ये कुठेही भगवद्गीता बोलत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे त्या निरूपणामध्ये मात्र ही योगाची 8 अंग आहेत त्याचा वारंवार उल्लेख येतो. या योगाच्या अष्टांग साधनेच्या वाटचालीनी ब्रह्मात्मैक्य भावना दृढ व्हायला मदत होते. ज्ञानात एव तू कैवल्यम म्हणजे ज्ञानानीच मोक्ष प्राप्त होतो हे अंतिमतः अतिशय खरं आहे. योगाच्या अभ्यासाने ही ज्ञानच होतं आणि ज्ञानानीच मोक्ष प्राप्त होतो हे 100% खरं आहे. तरी देखील ज्ञानाच्या अभ्यासाकरता योगाचा अभ्यास ही पहिली पायरी आचरावी लागते. एकदम ज्ञान व्हायला बांधील नाही. फार कमी मंडळी अशी असतील की त्यांनी योगाचा अभ्यास कधी केला तेच कळत नाही. बहुता जन्मा मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आम्ही फार फार जन्म जन्म विक्षेप दूर करत आलो म्हणून जन्मल्याबरोबरच आमची लग्न घटिका बुडाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तद्रूपतेशी लग्न लागो निठेले अभिन्न मग साचाचेची अंग होऊन ठेलो हे फार फार दुर्मिळ आहे. त्यामुळे योगाच्या अभ्यासाखेरीज ज्ञानानी कैवल्य हे जवळपास दिसत नाही. तसंही पाहायचं झालं तर संतांमध्ये देखील ज्ञानेश्वर महाराज योगाचा पुरस्कार करतात, तुकाराम महाराज ध्यानाचा पुरस्कार करतात. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेवोनिया छंद घेवोनियाला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मेळविले नाव ठेवियला बोध सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. तुकाराम महाराजांनी ध्यान केलेलं होतं, भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन ध्यान केलेलं होतं. एकनाथ महाराजांनी ध्यानाची वर्णन केलेली आहेत, समर्थांनी ध्यान केलेलं आहे. 21,600 जपा नेमोनी गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही ध्यानावर समासच लिहिलेला आहे. महाराष्ट्रातले हे 4 प्रमुख संत जर पाहिले तर त्यांनी ध्यानाचा अभ्यास केलेला होता. मग भक्ती ज्ञान कर्म हे देखील त्यांनी आचरलेलं होतं. पण ज्ञान प्राप्ती करता ध्यानाचा अभ्यास जरूर केलेला होता. गोंदवलेकर महाराजांचं जरी पाहिलं तरी त्यांच्या चरित्रात असं दिसतं की नैमिषारण्यामध्ये जाऊन ध्यानाचा अभ्यास त्यांनी केलेला होता. रामकृष्णांनी ध्यानाचा अभ्यास केलेला होता. जे असं म्हणतात की ध्यानाची गरज नाही परमात्म प्राप्तीसाठी त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. ज्ञानानी जर काही होत असेल तर निरतिशय आनंद प्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती मानवी जीवनाला या दोघांचीही अतिशय आवश्यकता आहे. आणि ब्रह्मात्मैक्य भावना ही ज्ञानमूलकच आहे. ज्ञान झाल्याशिवाय निरतिशय आनंद होत नाही. त्या ठिकाणी ज्ञान आणि ध्यान हे दोन एकच होऊन जातात. तसंच अत्यंतिक दुःख निवृत्ती त्यामुळे सांसारिक बंधन आणि अज्ञानमूलक अशी जी दुःख असतात ती दुःख हद्दपार होणं ही मानवी जीवनाची गरज आहे. याच्यातली अत्यंतिक दुःख निवृत्ती झाल्याखेरीज निरतिशय आनंद प्राप्ती होणं हे फार कठीण आहे. अज्ञानाचा निराश करणारं ब्रह्मात्मैक्य ज्ञान केवळ शब्द ज्ञानाने होत नाही. तसंच अत्यंतिक दुःख निवृत्ती देखील केवळ शब्द ज्ञानाने होत नाही, केवळ शब्द ज्ञानाने अज्ञानाचा निराश कधीही होत नाही. शब्द ज्ञान हे परोक्ष ज्ञानच समजलं जातं. अगदी गुरूंच्या मुखातून आलं तरी देखील ते परोक्ष ज्ञान, शास्त्रांनी सांगितलं तरी ते परोक्ष ज्ञान. अपरोक्ष अनुभूती म्हणजे दुसऱ्याकडून नाही स्वतःतूनच निर्माण होणारी अनुभूती, यालाच महत्व आहे. मात्र गुरूंकडून जे अपरोक्ष ज्ञान किंवा ज्ञानाचा उपदेश प्राप्त होतो त्यामुळं अपरोक्ष अनुभूतीकडं म्हणजे साक्षात अनुभवाकडे वाटचाल व्हायला सोपं जातं, सुलभ होतं. ज्या ज्ञानाने अज्ञानाचा निराश होणार ते ज्ञान अतिशय निसंदिग्ध आणि दृढ असं व्हायला लागतं. तसं जर नसेल तर वारंवार अज्ञानजन्य अशी दुःख आणि सांसारिक बंधन याच्यात व्यक्ती सापडते. ज्ञानाला अशा प्रकारची निसंदिग्धता आणि दृढता प्राप्त होण्यासाठी योगाची आवश्यकता आहे. योगाखेरीज ज्ञान निसंदिग्ध आणि दृढ असं होणं फार कठीण आहे. आणि या योगाच्या अभ्यासाकरता देखील काही प्रक्रियेची अशी गरज असते. या प्रक्रियेला किंवा अभ्यासालाच खरं म्हणजे योग असं म्हणतात. हा योग किंवा अभ्यास योगाचा साधण्यासाठी 8 प्रमुख अंग सांगितलेली आहेत. यम नियमादीपासून समाधीपर्यंत असणाऱ्या या 8 साधनांना अष्टांग योग असं म्हणतात. या अष्टांग योगाच्या अभ्यासासाठी गुरूंची अतिशय आवश्यकता आहे. यम नियम आसन प्राणायाम इत्यादी सगळं समजल्यामुळं ही 8 अंग चोखाळता येतील असं शक्य नाही. परमार्थ मार्गात गुरूंपोटीच ज्ञान होतं, गुरूंमुळेच ज्ञान होतं. कबीर असं म्हणतात की गुरु आणि गोविंद असे दोघं जर समोर आले तर मी गुरूंनाच धन्यवाद देईन. छांदोग्य उपनिषद म्हणत की आचार्यवान पुरुषो वेद, गुरु भेटेल त्यालाच आत्मकल्याणाचा मार्ग मिळेल. भागवतकार गुरूंना कर्णधार म्हणतात. साधे साधे समजणारे असे अनेक प्रकार समजण्यासाठी देखील गुरूंची आवश्यकता असते. उदाहरणार्थ पोहणं, गायन, मलखांब, कुस्ती गुरूंशिवाय शक्य नाही. वनस्पतीचं ज्ञान देखील गुरूंशिवाय शक्य नाही. कोणीतरी सांगणारा लागतो की ही वनस्पती अशी, त्याचे हे गुणधर्म आहेत. परमार्थ मार्ग योग्य अधिकारी गुरूंमुळेच संपन्न होतो. अशा प्रकारे ही जी योगांची अष्टांग साधन आहेत, ही अष्टांग साधनं जरी असली तरी ती गुरूंशिवाय व्यर्थ आहेत. ध्यान योगाची पूर्व प्राथमिकता जी आहे ती आत्मविषयक ज्ञान किंवा आत्मविषयक विचार सद्गुरूंकडून संपादन करणं आणि नियत कर्मांचं सद्गुरूंकडे पाहून आणि सद्गुरूंच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करणं, या दोन गोष्टी ध्यान योगाकरता अतिशय गरजेच्या अशा आहेत. आणि या दोन्ही गोष्टी सद्गुरूंकडूनच शिकाव्या लागतात. त्या कशा ते आपण पुढच्या वेळेला पाहू. या प्रवचनामध्ये मी तुम्हाला योगाचा अभ्यास कशासाठी, योगाचा अभ्यासाचं प्राप्तव्य काय, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती याचा प्रत्यक्ष अनुभूतीच्या दृष्टीने या तिघांचाही संयोग घडून येणं कसं गरजेचं आहे, तसंच योगाची अष्टांग साधनं कोणती, योगाच्या अभ्यासाचं प्राप्तव्य, योगाची अष्टांग साधनं आणि या साधनांच्या प्राप्तीसाठी म्हणून गुरूंची आवश्यकता, एवढ्या गोष्टी सांगितल्या. खरं म्हणजे 9 ला संपणारं प्रवचन अजून काही काळ चालू ठेवता येईल, पण हे तुम्हालाही थोडं थोडं डायजेस्ट होत पुढं जाणं गरजेचं आहे असं वाटतं. नाहीतर पुस्तक वाचल्यासारखं तुम्हाला होईल, नाहीतरी मी याच्यातून ग्रंथच करणार आहे, तर तो ग्रंथ वाचून दाखवल्यासारखं तुम्हाला व्हायला नको. जे काही मी सांगतो तर ते तुम्हाला नीट समजून मग पुढचं जर तुम्ही ऐकलं तर अधिक चांगलं. असं असल्यामुळं पुढच्या प्रवचनामध्ये ही ध्यान योग्याची पूर्व प्राथमिकता जी आहे, गुरूंकडून ज्ञानाचा उपदेश घेणं आणि गुरूंकडूनच कर्म कशी करावीत हे समजून घेणं, गुरूंकडून ज्ञानाचा उपदेश किंवा ज्ञान विचार हा शास्त्रांमध्ये आलेला काय आहे, म्हणून भगवद्गीतेमध्ये आलेली सांख्य बुद्धी काय आहे, तसंच भगवद्गीतेमध्ये असलेला हा आत्मविषयक विचार हा गुरूंकडून उपदेश रूपाने स्वीकारावा लागतो, तसंच गुरूंकडून उपदेश स्वीकारला की तो कसा परिणामकारक होतो, शिष्याच्या आत कसा जाऊन बसतो, गुरूंचा उपदेश कोणता, जसं शास्त्र गीता आत्म्याविषयी सांगते तसं गुरु काय उपदेश करतात, भगवत गीतेचा आत्मविषयक जो उपदेश आहे तो उपदेश, तसं सद्गुरूंचा शिष्याला जो महावाक्य उपदेश आहे तो उपदेश, आणि शिष्याचा महावाक्य उपदेशाला असणारा प्रतिसाद काय आणि कसा असला पाहिजे, त्याच्या बरोबरीने गुरूंचा उपदेश जो आत्मज्ञानाचा किंवा महावाक्याचा आहे त्याच्याबरोबर तो एकांगी नसून त्याच्याबरोबर कर्म करण्याची युक्ती देखील गुरु सांगतात या गोष्टीचं विस्मरण होतं. फक्त मंत्र किंवा ध्यानच गुरूंकडून शिकलं जातं ते कसं, दोन्ही प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि मग गुरु कोणत्या प्रकारांनी ज्ञान विचार सांभाळून कर्म करायला सांगतात, तो कर्म विचार अर्थात भगवद्गीतेच्या भाषेमध्ये योग बुद्धी, आत्मस्मरणपूर्वक केलेलं कर्म हे शांतीपर्यंत कसं घेऊन जातं, आणि सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचं योगाच्या अष्टांग विचाराला सुरुवात करण्याच्या पूर्वी ते म्हणजे आत्मविचार सांभाळून जो कर्मयोग आचरायचा आहे तर तो इन नटशेल मध्ये काय आहे हे आपण इथून पुढे पाहणार आहोत. हे सगळं पुढच्या प्रवचनात सांगून होणार नाही, तरी देखील आपण हे सगळं पाहू आणि मग जी शांती संपादन केलेली असेल कर्मयोगाच्या युक्तीनी त्या शांतीला हाताला धरून पुढे समाधीच्या शांती करता तो कसा प्रयत्न करतो, प्रत्यक्ष अनुभूती करता कसा प्रयत्न करतो या विषयाकडे आपण जाऊ. यथाकाल आता हे सगळं चालत राहील. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 हरि। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि।